आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन. मराठी साहित्य संमेलन केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचाही सांस्कृतिक ठेवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. भाषा ही जोडणारी असावी तोडणारी नाही, संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांचं प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करणार. आणि विदर्भ आणि केरळचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. मराठी भाषेनं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक महापुरुषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचं महान कार्य केलं आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्य संमेलन केवळ एक भाषा किंवा एका राज्यापुरतं सीमित नाही तर त्यात स्वातंत्र्य लढ्याचा गंध आहे, तो महाराष्ट्राचा आणि देशाचाही सांस्कृतिक ठेवा आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मराठी भाषेच्या माध्यमातून भक्ती मार्गाची चळवळ उभी करून महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाला नवी दिशा दिली, असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला. मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजासी जिंके. यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है. मैं आप विद्वानों की तरह मराठी में उतना प्रवीण तो नहीं हूं, लेकिन मराठी बोलने का प्रयास, मराठी के नए शब्दों को सीखने की कोशिश मैंने निरंतर की.
साहित्य संमेलनाच्या या उद्घाटन सोहळ्याला स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. भाषा हे संस्कृतीचं बलस्थान आहे. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही, असं संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर विज्ञान भवनात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात म्हणाल्या. बोली भाषेतून मराठी समाजात पसरलेली ही जैविक भाषा आहे, असं म्हणत भवाळकर यांनी मराठीचं वेगळेपण विशद केलं.
भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला. अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. ज्या दिवशी आईनी पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे. कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणारा आमचा सावतामाळी, त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे. फार कशाला, जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठलाला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला, कांडायला लागला, पाणी भरायला लागला. जनी बैसली न्हायला पाणी नाही इसनाला, मुद्दाम बोली भाषेत सांगते, जनी बैसली न्हायला पाणी नाही इसनाला, हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी, जनाबाईला आंघोळ घालायला. ही आमची मराठी भाषा आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीत होत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन 2 सत्रात झालं. तालकटोरा मैदानात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या 2 सत्राला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर आणि मावळते संमेलनाध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे उपस्थित होते. यावेळी डॉ रवींद्र शोभणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र डॉ तारा भवाळकर यांच्याकडे सुपूर्द केली. नूतन अध्यक्षांकडे सूत्र सोपवताना कृतार्थतेची भावना असल्याचं शोभणे यांनी नमूद केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही अभिमानास्पद बाब असून मराठीचा वापर सर्व स्तरात सर्व दूर वाढला पाहिजे असं प्रतिपादन डॉ तारा भवाळकर यांनी यावेळी केलं. प्रमाण लेखना इतकीच बोली भाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल असं त्या म्हणाल्या. मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी काल सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठमोळ्या वेशभूषेतील हजारो मराठी जनांचा यात सहभाग होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत असून गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, प्रशासक, वरिष्ठ मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या 2ऱ्या टप्प्यातल्या पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरीपत्र वितरण करण्यात येणार आहे. राज्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण देखील यावेळी करण्यात येईल. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. आपल्या दौऱ्यात ते वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही भेट देणार आहेत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर 80 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अहमदाबाद इथं गुजरात आणि केरळ यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात काल शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. अंतिम फेरीचा सामना 26 फेब्रुवारीला होईल. हवामान. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन. मराठी साहित्य संमेलन केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचाही सांस्कृतिक ठेवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. भाषा ही जोडणारी असावी, तोडणारी नाही, संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांचं प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करणार. आणि विदर्भ आणि केरळचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.